चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मधुकॉन शुगर तर्फे मुख्यमंत्री रिलीफ फंडासाठी 1.50 करोडचं सॅनिटायझर। मधुकॉन शुगर अँड पॉवर इंडस्ट्रीज लिमिटेड आणि नामा मुथय्या मेमोरियल ट्रस्टनं तेलंगणा मुख्यमंत्री रिलीफ फंडासाठी 1.50 करोड रुपयांच्या हँड सॅनिटायझर लिक्विडची मदत केली। कंपनी आणि ट्रस्टच्या प्रतिनिधी नामा सेठिया आणि नामा प्रधुवी तेजा यांच्याबरोबर खम्मम्च्या सांसद आणि TRS चे नेता नागेश्वर राव यांनी या सहकार्याबाबत IT उद्योग मंत्री KT रामाराव यांना एक पत्रही दिलं आहे। त्यांनी या पत्रात म्हटलं आहे की जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार मधुकॉन शुगर अँड पॉवर इंडस्ट्रीज आणि DMNHO यांच्या माध्यमातून स्वास्थ्य आणि चिकित्सा कर्मचारी, पोलीस, स्वयंसेवक आणि सॅनिटरी कर्मचारी यांना या सॅनिटायझरचं वितरण केलं जाईल। त्यांनी असंही सांगितलं की ट्रस्टच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या घोषणेनंतर लगेचच जिल्ह्यामध्ये गरजूंना भोजन आणि आवश्यक वस्तूंचं वितरण केलं जात आहे। मंत्री रामाराव यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून मधुकॉन शुगर आणि पॉवर इंडस्ट्रीज लिमिटेडला कोरोना व्हायरसच्या विरोधातील लढाईमध्ये मदत करण्यासाठी इथेनॉल आधारित सॅनिटायझर आणि मास्क दान करण्यासाठी धन्यवाद दिले।